हॅलो, गिरीश सर बोलतात का? गिरीश सर, मी विशाल बोलतोय, परांजपे ऋषी मधून. मागे तुम्ही इन्क्वायरी केली होती ना फ्लॅट संदर्भात, आपण भेटलो होतो का? झाला सर काय डिसिजन तुमचा? कुठे बुक केलं सर? कुठल्या स्कीम मध्ये? अच्छा, तर आमची साईट आवडली नाही का सर? ओके.